चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भाकियों ने डीएम ना सांगितल्या शेतकऱ्यांच्या समस्या। भारतीय किसान युनियनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जागरूक केले। युनियनने जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून देय असणारे शेतकऱ्यांचे पैसे, साधन सहकारी संस्थांकडून युरिया खत उपलब्ध करावे, गहू खरेदीचे पैसे लवकर भागवण्याची मागणी केली। भारतीय किसान युनियनच्या प्रतिनिधी मंडळ गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकारी अखिलेश सिंग यांची भेट घेतली। युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष विनय कुमार यांनी डीएम यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या। ते म्हणाले, जनपद येथील शेतकऱ्यांना रेल्वे आणि रस्त्याच्या करण्यात आलेल्या भूमी अधिग्रहण मध्ये मार्ग अवरोधित झाले आहेत, त्यांना लवकर दिलासा मिळावा। जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या ऐकल्या आणि त्या लवकरच सोडवण्याबाबत आश्वासन सुद्धा दिले। त्यांनी बैठकीमध्ये AR कोऑपरेटिव्हला निर्देशित केले की त्यांनी सहकारी संस्थांमध्ये युरिया खत लवकरच उपलब्ध करावे। ज्या क्षेत्रात युरिया खत उपलब्ध नाही तिथे ते लवकरात लवकर उपलब्ध केले जावे। ज्यांनी AR कॉर्पोरेटिव्ह, डिप्टी RMO, बजाज आणि बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात भारतीय किसान युनियनच्या सदस्यांसह बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या। तसेच शासन स्तरावरून येणाऱ्या सूचनाही पाळल्या जाव्यात असे त्यांनी सांगितले। जर कोणती विभागीय समस्या असेल तर सांगावी। डीएम यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याच्या प्रक्रियेमध्ये वेग आणला जाईल। युनियनच्या सर्व सदस्यांनी सांगितले की कोरोनामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस तसेच गव्हाची तोडणी तसेच विक्रीमध्ये कोणतीही अडचण आली नाही, यासाठी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले। यावेळी जिल्हा अर्थ तसेच संख्या अधिकारी अमित कुमार, भाकियो जिल्हाध्यक्ष चौधरी चरण सिंग, चौधरी अशोक कुमार, प्रतीक शर्मा, मेवाराम, मुकेश तोमर, संजय, सुनील, प्रदीप कुमार राणा, तेल्लू राम, सुरेश, जयपाल, मनोज आदी उपस्थित होते।